ध्यायते गिरिं यत्कृपा तमहं परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेष्णी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी कारहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातु आई के गा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्यावधु वल्लभाजी। चौदाव्या अध्यायातल्या गुरु नमनाच्या ओव्या आपण नुकताच या ओव्यांना प्रारंभ केलेला आहे आणि त्याला महिना लोटला। एक महिन्यापूर्वी याच्यातली पहिली ओवी आपण पाहिलेली होती, मध्यंतरीच्या काळात गुरु पौर्णिमेचा उत्सव पूजा उत्सवानंतर जी एक प्रदीर्घ सुट्टी ती सुट्टी असं सगळं संपूर्ण आपण आता परत आपल्या दैनंदिन कार्यक्रमांना सुरुवात केली। उत्सव हा कधीतरी करण्याची गोष्ट आहे आणि दैनंदिन कार्यक्रम हेच खरे महत्वाचे, ज्याच्यातून आपली जडणघडण होते, ज्याच्यातून रोजच्या रोज आपले विचार तयार होण्यासाठी म्हणून मदत होते, ते रोजच्या कार्यक्रमातून घडतं, उत्सवातून ते घडू शकत नाही। उत्सवामध्ये एक उत्साह असतो, एक वेगळ्या तऱ्हेचा भाव प्रेम उत्सवामध्ये एकत्रित आपण सगळे अनुभवतो, त्याचीही आवश्यकता आहे। तरी देखील हे जे दैनंदिन कार्यक्रम आहेत त्याची गोडी काही अगाध अशीच आहे। या 14व्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुरुस्तवन केलं त्या गुरुस्तवनाला आपण मागच्या वेळेला सुरुवात केलेली होती। जय जय आचार्या, आचार्य सद्गुरु त्यांचा जय जयकार असो। हे आचार्या आपला जय जयकार असो। आपण समस्त सुरगणांमध्ये श्रेष्ठ आहात। गुरु हा संत कुळीचा राजा, तसं देवगणांमध्ये देखील आपण वरिष्ठ आहात। प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया, प्रज्ञेची जी प्रभा असते ती प्रभा सूर्याप्रमाणेच असते, प्रज्ञेला देखील प्रभा असते। जशी सूर्याला प्रभा असते, अनेक लोकांमध्ये बुद्धिमान व्यक्ती असेल तर त्याच्या बुद्धीची एक प्रभा सर्वांना समजते, पण बुद्धीमध्ये देखील प्रज्ञा हा शब्द जास्त विशेष समजलेला आहे। प्रज्ञा याचा अर्थ शुद्ध बुद्धी, विनोबांच्या भाषेमध्ये निष्कंप स्थिर ट्रू अशी बुद्धी म्हणजे प्रज्ञा। सर्वसामान्य बुद्धी जी आहे त्या बुद्धीला डगमगण असतं, ती बुद्धी कच खाते, प्रसंगी गोंधळते, कार्य आणि अकार्य याचा निर्णय करताना बुद्धी गडबडू शकते। बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो हो अव्यवसायिनाम, अव्यवसायी म्हणजे जी स्थिर नाही, जी निश्चयात्मक नाही, अशा बुद्धीला खूप फाटे असतात। म्हणून बुद्धीचा प्रश्न नाहीये, शुद्ध बुद्धीचा प्रश्न आहे, त्याला प्रज्ञा असा विशेष शब्द आहे। म्हणून भगवद्गीता स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाला स्थित प्रज्ञ असं म्हणते। ही जी प्रज्ञा आहे ही प्रज्ञा एका बाजूनी स्थिर असते आणि दुसऱ्या बाजूनी परमात्म्याला जाणणारी असते, परमात्मा समजणारी असते। पराविद्या जे जाणतात त्यांना प्राज्ञ असं म्हणण्याचा देखील प्रघात आहे. अध्यात्मविद्या किंवा अध्यात्मशास्त्र किंवा वेद किंवा उपनिषद ज्या बुद्धीला आकलन होतात त्याच्याविषयीचं ज्ञान घेणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीला देखील प्राज्ञ असं म्हणतात. त्या केवलानंद सरस्वतींनी प्राज्ञ पाठ शाळा अशी काढलेली होती. या प्रज्ञेबद्दल उदाहरण देताना विनोबा असं म्हणतात की चरख्याची चाक जी असते तिला जर किंचित बाक आलेला असेल तर तो चरखा फिरताना किंवा टकळी, तुम्हाला टकळी म्हटल्यावर समजतं ना कारण आपण तोंडाची टकळी असा शब्द वापरतो, पण टकळी म्हणजे ज्याच्यावर सूत काढलं जातं अशी, तिला पुढे एक नाक असतं. सूत कताई हा विषय आम्हाला असल्यामुळं आम्ही टकळीवर सूत काढलेलं आहे, चरख्यावर सूत काढलेलं आहे. या टकळीची जी एक काडी असते ती काडी जर किंचित वाकलेली असेल, तिला बाक असेल, तर ती फिरताना देखील सरळ फिरायच्या ऐवजी किंचित अशी वर्तुळाकार फिरते, आणि जर तशी ती वर्तुळाकार फिरेल तर सूत नीट निघत नाही, मधून मधून सूत काढताना तुटत जात. म्हणून गांधीजींच्या आश्रमामध्ये ती जी टकळी असेल तर ती ट्रू आहे ना हे पाहून घ्या असं म्हणत असत, म्हणजे ती सरळ आहे ना, तिला किंचित ही बाक नाहीये ना, ती फिरताना अशी गोलाकार फिरत नाही ना, जर ती सरळ असेल तर एकसारखी फिरते, जशी उभी ठेवलेली काठीच असावी अशी ती स्थिर असते. आणि प्रज्ञेला अशा रीतीने ट्रू झालेली बुद्धी असं म्हटलं जातं, तिला कदापि डोल नसतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया, अशा प्रकारची ट्रू निष्कंप शुद्ध प्रज्ञेची सूर्याप्रमाणे प्रभा, अशा प्रकारची प्रभा पडल्यामुळं सुखाचा उदय, सुखरूपी सूर्याचा उदय ज्यांच्यामुळं होतो असे सद्गुरु आचार्य आपला जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे एक पाठ भेद देखील आहे. माझ्याचकडे दोन ज्ञानेश्वरी, दुसऱ्या ज्ञानेश्वरी मध्ये प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया असं लिहिलेलं आहे. प्रज्ञेची प्रभात मोठ्या सुखाचा उदय घेऊन येते असे आपण आहात, आपल्यामुळं प्रज्ञेला सुखरूपी प्रभात पाहायला मिळते असे आपण सद्गुरु आचार्य आहात, आपला जय जयकार असो. हे जे सुख आहे हे सुख इंद्रियांचं सुख नाहीये. मी अजून पहिल्या ओवीवरच निरूपण करतोय कारण मागच्या प्रवचनामध्ये खरं म्हणजे आपले पहिले दोनच चरण झालेले होते या ओवीचे, आणि नंतरचे जे दोन चरण आहेत त्याचा आपण घाईने अर्थ पाहिला आणि असं म्हटलं की आता गुरुपौर्णिमेच्या आधी मोठ्या योगायोगाने आपल्या इथं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुरुस्तवन आपल्याला पाहायला मिळालं. या प्रज्ञेला जी गोष्ट सुखरूप भासते ती आपल्या बुद्धीला जी गोष्ट सुखरूप भासते त्याच्यापेक्षा वेगळी असते. आपल्याला कशा कशामध्ये सुख वाटेल काही सांगता येत नाही. ज्याला प्रज्ञेच्या योगाने आत्मसुख प्राप्त होतं त्याला आपण ज्या ज्या गोष्टीतून सुख घेतो तर त्या सगळ्या गोष्टी पाहून आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. नवीन कपडे घातल्यानंतर आपल्याला सुख होतं, तर अशी प्रज्ञा ज्याला प्राप्त झालेली आहे आणि अशा प्रज्ञेनी मिळणारं आत्मसुख जो घेतो आहे त्याला आश्चर्य वाटतं की नवीन कपडे घातल्यानंतर एवढं सुख होण्यासारखं काय आहे. आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी खूप सुख वाटतं, त्याला समजतच नाही वाढदिवस ही एवढी सुख साजरा करण्याची गोष्ट कशी असू शकेल. त्याचं सुख वेगळं असतं आणि आपली सुख वेगळी असतात. आपली सुख इंद्रियांवर अवलंबून अशी असतात. आपल्याला पाणीपुरी खाऊन काय एक एक सांगू का मी. स्वामीजी त्या पाणीपुरीवर पुष्कळ टीका करत असत. तर आपल्याकडं तेव्हा ती एक कौशल्य जाधव यायची, तिच्या वडिलांच्या पाणीपुरीच्या दोन गाड्या होत्या आणि त्यांचा सगळा संसार त्या गाड्यांवर झाला. ती एकदा स्वामीजींना म्हणाले की तुम्ही खाल्लेली दिसत नाहीये, मी तुम्हाला घेऊन येते, ते किती चांगली लागते हे तर तुम्ही बघा. आणि तिने मला सांगितलं की एकदा खरंच ती पाणीपुरीचं सगळं साहित्य घेऊन स्वामीजींकडे आली आणि ते एका पाठोपाठ एक किती भराभर ते देतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिली खाऊन होईपर्यंत दुसरी फोडून पाणी घालून आपल्या समोर आलेली असते. एक दोन तीन स्वामीजींनी खाल्ल्यावर म्हणाले की आता पुरे. मी तिला म्हणालो की काही बोलले की नाही त्याच्यावर, तर ती म्हणाली की काही बोलले नाहीत. मग मी स्वामीजींना म्हणाले की बघा ही चांगली असते की नाही, त्याच्यावरही ते काही बोलले नाही. ज्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं तर त्या गोष्टीपासून सुख मिळतं हे ज्याला प्रज्ञेनी सुख मिळालेलं असतं त्याला खरंच समजत नाही त्याला काय करणार. एकदा स्वरूपानंदांच्या खोलीच्या बाहेर जो सेवेकरी असायचा तो सेवेकरी स्वामीजींनी हाक मारल्यावर लगेच यायचा, तर तो आला तर त्याचं तोंड हलत होत. तर स्वामीजींनी असं विचारलं की काय खातोय, तेव्हा तो म्हणाला की फरसाण खातोय. ते म्हणाले की आण बरं कसं असतं जरा बघू. म्हणजे स्वामीजींनी फरसाणही त्याच्या आधी खाल्लं नसेल, विश्वास ठेवा तुम्ही. ते उपनिषदांमध्ये सांगतात ना श्रद्धास्व सौम्यम, याच्यावर श्रद्धा ठेवा. तर त्यांनी ते आणलं फरसाण. कुठून आणलं असते, रत्नागिरीहून आणलेलं होतं त्यांनी पावसमध्ये. त्याच्यावर पुढे स्वरूपानंद म्हणाले की बघू थोडं. म्हणून मग त्यांनी ते स्वरूपानंदांना दिल्यावर त्यांनी असं चिमटीतून घेतलं आणि थोडं जिभेवर ठेवलं आणि त्याला म्हणाले की चांगलं लागतंय असं म्हणाले. पण त्याच्यानंतर असं म्हणाले की हे जर साजूक तुपात तळलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. बघा आपल्याला हसू येतंय सगळं ऐकून, कारण आपल्याला असं वाटतं की कसं साजूक तुपात तळलेलं फरसाण चांगलं कसं लागेल. असाच एक स्वरूपानंदांकडं सेवेला असणारा त्यांनी हाक मारल्यावर गडबडीनी आला पण थोडा वेळ लागला. तेव्हा ते म्हणाले की तुला उशीर का झाला. तर तो काहीतरी फालतू कादंबरी वाचत होता. त्यांनी सांगितलं खोटं बोलतायत नाही संतांशी. आण म्हणाले बघू तर काय वाचतोस. तर अतिशय शृंगारिक असं वर्णन होतं. वाच म्हणाले, त्याला दरदरून घाम फुटला. सगळं वाचायला लागला तो काय काय लिहिलेलं आहे. स्वामीजी ऐकत होते आणि त्याला असं म्हणाले की हे असं लिहायला देखील बुद्धी लागते असं म्हणाले आणि जा म्हणाले बाहेर. आपल्याला ज्याच्या ज्याच्यातून आनंद मिळतो किंवा सुख होतं अशा गोष्टी सुख मिळवण्यासारख्या असतात असं प्रज्ञा ज्यांना प्राप्त झालीय त्यांना वाटत नाही. एकदा विनोबांना भेटायला असाच अमिताभ बच्चन गेला, पेपरमध्येच आलेलं होतं. त्यांना सांगण्यात आलं की हा अतिशय प्रसिद्ध असा नट आहे त्यांना या क्षेत्राची काही माहिती नव्हती. तो गेवर विनोबा त्याला म्हणाले की साधं राहावं, पांढरे कपडे घालावेत. तेही असतात नमस्कार वगैरे करून बाहेर येतात. म्हणून सुखाचा उदय कसा होतो हे आपल्याला माहीतच नाहीये. सुखोदया असं जे म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे तव जे होये तया नाव सुख. जीवाला आत्मबोध झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. हृदयींच्या जीवा गुतकुलिया होता आहाती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. आत हृदयाच्या ठिकाणी कोणी गुदगुल केल्यासारखं होत या सुखानी. आपल्याला वेगळ्या सुखानी गुदगुल केल्यासारखं होत. म्हणून कधी कधी असं वाटतं की ही ज्ञानेश्वरी ज्या पातळीवर लिहिलेली आहे ती आणि ज्या पातळीवरून आपण ऐकतो आहोत ते याच्यामध्ये खूप अंतर आहे, अति अंतर आहे. त्यामुळे जसं आणि जे त्यांनी सांगितलेलं आहे तसं आणि ते आपल्याला समजतं की नाही हे कळायलाच मार्ग नाही. उपनिषद असं म्हणतात की बुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभी. बुद्धी ही जाणीवेचं सर्वात शेवटचं टोक आहे. अतिशय शुद्ध जाणीव बुद्धी वागवते, शुद्ध बुद्धी प्रज्ञा की जिच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश ग्रहण होतो ती आत्म्याशी एकरूपता पावते. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. आपल्या अस्तित्वाचं जे सुख आहे ते सुख म्हणजे आत्म्याचं सुख, शुद्ध अस्तित्वाचं केवळ सुख असं त्याचं वर्णन करता येतं. बाकीची जी सुख आहेत ती सुख अनुकूल वेदनेनी प्राप्त झालेली अशी सुख असतात. अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशी सुख आणि दुःखाची व्याख्या. अनुकूल वेदना म्हणजे विनोबांच्या भाषेमध्ये धक्का. सुखाचा दुष्काळ ज्याला पडलेला आहे ते असं म्हणतात की काहीतरी तंबाखू पेटवतो ओढतो आणि आत कुठेतरी त्याला धक्का बसतो. अशा धक्काधक्कीतून मिळणारं जे सुख आहे ते त्याला सुख असं वाटतं. प्रत्येक वेळेला याला धक्का बसायला लागतो. त्या धक्क्यालाच बहुतेक इंग्रजीमध्ये किक म्हणतात का. तशी जर ती बसली तर सुख होतं, एरवी सुखच होत नाही. सकाळी उठल्यानंतर कितीतरी लोक आवरण्यासाठी म्हणून अडून राहिलेले असतात. याचं कारण चहा मिळालेला नसतो आणि किकच बसलेली नसते. आणि मग सुखाची सुरुवात त्यांची होते. आम्ही ते संघाच्या शिबिरात जायचो तर असे कितीतरी अडलेले लोक त्यांचं काही अवरोध व्हायचं नाही. त्यामुळे जे सुख आहे ते सुख म्हणजे निखळ अस्तित्वाचं असं सुख त्याला सुख असं म्हणतात. बाकीची जी सुख आहेत ती सुख ही आत्मसुखाची किरण म्हणून जास्तीत जास्त म्हणता येतात. त्याच्यापेक्षा जास्त त्या सुखांना काही किंमत नाही. ती सुख नसतात का, ती सुख असतात पण किरण मात्र सुख काजवा कसा चमकावा, असा आता हा पावसाळा संपला आणि मग घाटातून वगैरे जाताना असं एकदम चमकून नाहीसं झालेलं दिसतं. तसं त्या सुखाचं स्वरूप असतं. आणि हे जे सुख आहे, प्रज्ञेमुळं प्राप्त होणारं सुख, ध्यानामुळं प्राप्त होणारं सुख, नामामुळं प्राप्त होणारं सुख, हे बाकीच्या सगळ्या जगताचा, इंद्रियांचा, मनाचा, तर्काचा विसर निर्माण करतं. आणि विसर निर्माण केल्यानंतर केवळ सर्व संपल्यानंतर आपणच आहोत अशी जी शुद्ध भावना असते, त्या शुद्ध भावनेला देहाचा स्पर्श नसतो. त्यामुळे जन्म मृत्यू विरहित आपली केवळ असणारी अशी स्थिती ही अति सुखरूप असते. म्हणून ध्यानामध्ये ते जे सुख मिळतं ते सुख मोठं विलक्षण साजूक असं सुख समजलं जातं. जय जय सर्व विसावया. आणि या सुखाचा उदय प्रज्ञेमध्ये सूर्याची जशी प्रभा पडावी तशी सुखाचा उदय आणि अत्यंत आत्मसुख, आत्म्याची प्रभा ही आपल्यामुळे पडते असे आपण आचार्य आपला जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू. जय जय तुमचा जय जयकार असो. तुम्ही समस्त देवगणांमध्ये श्रेष्ठ आहात. प्रज्ञेमध्ये आत्मसुख रूपी प्रभा निर्माण करणारे असे तुम्ही आहात. आत्मसुखाचं देखील विश्रांती स्थान आपण आहात. त्यामुळे सर्वांचंच विश्रांती स्थान आपण आहात. जय जय सर्व विसावया, सर्वांना विसावा आपल्या ठिकाणी मिळतो, सर्वांना शांती आपल्या ठिकाणी मिळते, सर्वांना निश्चिंतता आपल्या ठिकाणी मिळते. जिथं विसावा आहे तिथं शांती, निश्चिंतता ही निश्चितच असली पाहिजे. सोहम भाव सुहावया, सोहम भावाची अभिव्यक्ती करणारे, सोहम भाव अभिव्यक्त करणारे असे आपण आहात. आपला जय जयकार असो. सगळ्या विश्वाचं अधिष्ठान असा सच्चिदानंद परमात्मा सद्गुरूंच्या रूपाने समोर उभा राहतो आणि शिष्याला उपदेश करतो की तेच तू आहेस, तत्त्वम असी, ते परमात्म तत्व जे निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, जन्म मरण रहित आहे, सच्चिदानंद आहे, असं परमात्म तत्व आणि तू एक आहात. अशा प्रकारचा उपदेश खरं म्हणजे परमात्माच पण सद्गुरूंच्या रूपाने शिष्याला करत असतो आणि शिष्याला सांगतो की म्हण तोच मी आहे. सोहम, तू देह मन बुद्धी नाहीस, तू तोच आहेस. जिज्ञासूंना आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार सद्गुरूंच्या उपदेशाने आणि श्रुती वचनाने असा होत असतो. हे श्रुती वचन शिष्याच्या कानामध्ये सांगणारे सद्गुरूच असतात. शिष्याच्या अंतःकरणामध्ये ठसवणारे सद्गुरूच असतात. जो सर्वज्ञ सर्व शक्तिमान असा परमात्मा आहे तो परमात्मा आणि मी अल्प अल्पशक्तिमान अल्पज्ञ असा जीव हे दोन्हीही आनंदाच्या अंगानी एकच आहेत अशा प्रकारचा उपदेश सद्गुरु शिष्याला करतात. आणि या अर्थाच्या निसंदिग्ध अशा ज्ञानाने शिष्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव ठसा होतो, परिपूर्ण असा होतो. प्रथम सोहम हे शब्द ज्ञान किंवा शब्द ज्ञान असंच असतं, कारण शिष्याला सहा म्हणजे काय हेही माहीत नसतं. कोण परमात्मा केवळ शब्दावरूनच त्याचं वर्णन केलं जातं. आणि अहम म्हणजे देखील त्याची मी देह आहे अथवा मी जीव आहे एवढीच मजल असते. याच्या पलीकडे जाऊन तेच माझं स्वरूप आहे असं स्पष्ट आणि निसंदिग्ध ज्ञान कधीच नसतं. जरी उपदेश करत असला तरी शिष्य अंदाजानेच तो उपदेश ग्रहण करत असतो. प्रथम ते शब्द ज्ञान असतं, पण ते सप्रभव सद्गुरु आपल्या सामर्थ्याने शिष्याच्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करतात, ठसवतात. आणि मग नंतर सद्गुरु वचनावर असणाऱ्या विश्वासाने आणि उपनिषदांवर श्रुती वचनांवर असणाऱ्या विश्वासाने शिष्य त्याची आवृत्ती करायला सुरुवात करतो. आवृत्ती ही असकृत उपदेशात असं म्हटलेलं आहे, उपदेशाची वारंवार आवृत्ती करावी. आणि तो जशी जशी वारंवार आवृत्ती करत राहतो आणि साधना करत राहतो तसं तसं शिष्याच्या ठिकाणी ते ज्ञान निर्मल आणि निर्दोषत्व अशा स्वरूपाने स्थिर व्हायला सुरुवात होते. शिष्याच्या ठिकाणी जे असंभावना आणि विपरीत भावना असे सुरुवातीपासून दुर्गुण असतात. असंभावना याचा अर्थ हे शक्यच नाही, मी परमात्मा असणं हे शक्यच नाही, परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी, मी परमात्मा कसा असू शकेन. मला आदी आहे, मला अंत आहे, माझी शांती बिघडते, परमात्मा आनंद रूप आहे, माझ्या ठिकाणी आनंदाचा लेश मात्र नाही, मी आनंद शोधत वणवण फिरणारा मी कसला आलाय परमात्मा, अशी असंभावना शिष्याच्या ठिकाणी असते. एवढंच नव्हे तर मी परमात्मा होऊच शकत नाही असं देखील त्याचं ठाम मत असतं. वारंवार उपदेशाची श्रद्धापूर्वक आवृत्ती केल्यामुळं तो उपदेश वृत्तीवर आरूढ व्हायला सुरुवात होते. तसंच ध्यानांमुळं वृत्तीरहितता जशी येते त्याला, तसं पूर्वीचे वृत्तीवर असणारे संस्कार पुसायला सुरुवात होते आणि हे नवीन संस्कार आपण तोच आहोत अशा प्रकारचे दृढमूल व्हायला लागतात. पण वृत्ती शून्य होण्याचा अजून एक परिणाम होतो, तो म्हणजे वृत्ती शून्यतेनंतर परमात्माच प्रगट होतो. जाणीव स्वरूप असा आत्मा आपला आपणच प्रगट होतो. स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, आपला आपण त्याचा आविर्भाव भक्ताला कळायला सुरुवात होते. अशा रीतींची असंभावना आहे आणि विपरीत भावना आहे. विपरीत भावना म्हणजे मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी निसंग आत्मा आहे, अशा प्रकारची भावनाच नसते. या हे विक्षेप जसे जसे नाहीसे होतात तसं ते ज्ञान निर्दोष निर्मल पक्क अडोल न डगमगणार असं शिष्याच्या हृदय भुवनामध्ये स्थिर व्हायला मदत होते. आणि हे सगळं सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं फलित म्हणून घडतं. म्हणून सोहम भाव सुहावया, सद्गुरूंनी जो सोहम तत्वमसी असा उपदेश केलेला असतो त्या उपदेशावरून तोच मी आहे अशा प्रकारचा भाव अभिव्यक्त होतो शिष्याच्या अंतःकरणामध्ये, आणि हा अभिव्यक्त तुमच्यामुळे होतो हे सद्गुरु आहे हे सद्गुरु म्हणून तुमचा जय जयकार असो. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू. नाना प्रकारचे लोक, 14 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. हे सर्व तुमच्या स्वरूपावरच हेलकावे खातात. मुख्यतः परमात्मा स्वरूपावरच सगळं जगत, सगळ्या जगताचं धारण झालेलं असल्यामुळं सर्व जगताचा आधार परमात्मस्थिती असल्यामुळं आणि सद्गुरू परमात्म्याशी एकरूप असल्यामुळं, तत्वत परमात्म्यामुळं म्हणजेच सद्गुरूंमुळं सर्व लोक मात्र हलतात, बोलतात, चालतात, व्यवहार करतात. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया. निवृत्तीनाथांकडे पाहण्याची ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी कशी होती हे आपण पाहतो आहोत, अर्थ तर समजून घेतोच आहोत, पण आपल्या सद्गुरूंना इतक्या उंचीवरून पाहिल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांच्याही अंतःकरणात तशा प्रकारचा भाव बोध स्थिर झाला. ते सद्गुरूच होऊन गेले, त्यांना परिपूर्ण न डगमगणारं अडोल निष्कंप असं ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झालं. नाना लोक हेलावया समुद्रातू, ऐके गा आर्त बंधू. आधी जय जयकार करतायत. कल्पना करा की ज्ञानेश्वर महाराज खांबाला टेकून नेवाशाच्या मंदिरात संगीत गेली, आणि ऐकायला त्यांचे सद्गुरू समोर बसलेले होते. ते निश्चित उच्चासनावर असतील. ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू निवृत्तीनाथ आणि काही मंडळी, एवढी मंडळी देखील नसतील. अद्भुत गोष्ट घडत होती, ज्ञानेश्वरी सांगितली जात होती, पण थोडीशी मंडळी जमली असतील. तेरा अध्यायांपर्यंत भगवद्गीता सांगून झालेली होती, आणि आपल्या सद्गुरूंना उद्देशून ज्ञानेश्वर महाराजांनी 14 अध्यायाची सुरुवात केली. जय जय आचार्या, सद्गुरूंकडे पाहत बोलले असतील ना. समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू. आपल्या ठिकाणी असणारा सोहम भाव आहे, तो भाव ठसण्यासाठी, उत्तम अभिव्यक्त होण्यासाठी तुमचंच सहाय्य झालेलं आहे, तुमच्यामुळेच ही गोष्ट घडलेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकडे पाहून बोलले असतील. आणि हे स्तुतीपर बोलल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज थेट त्यांनाच उद्देशून बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात, ऐके गा आर्त बंधू. हे आर्त बंधू, दीन बंधू, कृपा करून ऐकावं. गा हा जो शब्द आहे, ऐके आर्त बंधू असतं तर मग आज्ञार्थी झालं, पण कृपा करून तुम्ही ऐकावं. गा या शब्दामुळे एवढा फरक पडला. ऐके गा आर्त बंधू, आपण खूप मोठे आहात, समस्त सुरवर्य प्रज्ञाप्रभा सूर्य किंवा प्रज्ञाप्रभात सूर्य सुखोदय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया। आपल्या ठिकाणी सोहम भाव स्थिर होण्यासाठी आपणच कारण आहात, पण सर्व प्रकारचा लोक मात्र आपल्याच सत्तेवर हालचाल करतो। इतकी मोठी उपाधी सद्गुरूंना लावल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज थेट त्यांना उद्देशून आई के गा आर्त बंधू असं म्हणतात। वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा वक्त्यांनी श्रोत्यांच्या डोळ्यात पाहून बोलायचं असतं। कोणाकडेच धड न पाहता बोलणं असं करणाऱ्याचं वक्तृत्व सफल होत नाही। आणि योग्य वेळेला योग्य ठिकाणी पाहणं, सद्गुरूंशी बोलतायत, सद्गुरूंची स्तुती करतायत, तर सद्गुरूंच्या डोळ्यात पाहून ज्ञानेश्वर महाराज म्हटले असतील की आई के का आर्त बंधू। निरंतर कारुण्य सिंधू, नेहमीच दया सिंधू असणारे असे। विशद विद्यावधू वल्लभाजी, आत्मविद्या ही कोणी वधू तर आपण त्या विद्येचे वल्लभ आहात, पती आहात। जी आपण या आत्मविद्येचे पती आहात, वल्लभ आहात। आई के गा आर्त बंधू, दीन दुबळे तळमळ असणारे, सामर्थ्यवान आणि आर्त बंधू हे फार कठीण गोष्ट असते। जो सामर्थ्यवान असतो तो आपल्या सामर्थ्यामध्ये असतो, तो आर्त बंधू असणं फार कठीण। म्हणून राजा कधी आर्त बंधू झालाय असं पाहिलेलं नाहीये। तो जास्तीत जास्त कर लावून लुटायला बघेल, लुबाडायला बघेल। तो जे आर्त आहेत त्यांना अजून आर्त झाले तरी काही फरक पडत नाही राजाला। सगळ्यांच्या खिशातून पैसा कसा आपल्या खिशात येईल एवढं राजा पाहिल, आणि त्याच्या बदल्यात थोड्या बहुत कल्याणकारी योजना राबवेल। सद्गुरु हे आर्त बंधू असतात। स्वतः परिपूर्ण असताना देखील दुसऱ्याच्या तळमळीकडे लक्ष देणं हा विशेष गुण आहे। आपलं पोट भरल्यानंतर दुसरा जेवलाय की नाही याच्याकडे लक्ष असणं, असं करताना फार क्वचित सद्गुरूच हे करू जाणे। नाहीतर श्रीमंत मनुष्य असतो तो अधिकाधिक उपभोगाच्या मागे लागेल। म्हणून फक्त संतच आर्त बंधू असतात, सद्गुरूच आर्त बंधू असतात। आई के गा आर्त बंधू, आणि ही आर्त बंधुत्व हे त्यांच्या अंगीभूत गुणा मध्ये संपूर्णपणाने त्यांच्या ठिकाणी मुरलेलं असं असतं। त्यांची आर्तता कशी असते, चैतन्य महाप्रभूंची गोष्ट अशी सांगतात की शिकत असताना निमाई नाव होतं त्यांचं, आणि त्यांचे सहाध्यायी होते रघुनाथ पंडित, साधारण 15-16 वर्षांचं वय दोघांचंही होतं। दोघही गाढे अभ्यासक तत्वज्ञानाचे होते, त्यांनी न्यायशास्त्रावर रघुनाथ पंडितांनी दिधीती नावाचा ग्रंथ रचलेला होता आणि एका नावेतून जात असताना आपल्या मित्राला वाचून दाखवायचा म्हणून त्यांनी तो बरोबर घेतलेला होता. पण झालं असं की निमाई देखील न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहित होते, एकमेकांना माहीत नव्हतं आणि निमाईंनी तो बरोबर घेतलेला होता. आणि निमाई म्हणजे चैतन्य महाप्रभू होडीतून जाताना रघुनाथ पंडितांना सहाध्यायी मित्राला ग्रंथ वाचून दाखवायला सुरुवात करते झाले. आणि ग्रंथ वाचत असताना त्यांनी एकदा सहज वर मान करून पाहिलं तर रघुनाथ पंडितांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. आश्चर्याने निमाईंनी थांबून विचारलं की रडण्याचं कारण काय तुझं, तुझ्या डोळ्यात एवढे अश्रू का? तर तो म्हणाला की मीही ग्रंथ बरोबर आणलेला आहे, मी एक ग्रंथ लिहितो आहे आणि न्यायशास्त्रावरच लिहितो आहे, पण माझा ग्रंथ जर पाहिला तर तुझ्या ग्रंथाच्या तुलनेने तो कुठंच नाही, इतका तो हीन दर्जाचा आहे असं मला आता वाटतं आहे. तुझा ग्रंथ फार मान्यता पावेल आणि माझ्या ग्रंथाला कोणी ओळखेल असं देखील मला वाटत नाही, असं रघुनाथ पंडित म्हटल्यानंतर निमाई म्हणाले की एवढंच ना, तुझाच ग्रंथ वाचला जाईल, तू काळजी करू नको, दिधीती हा जो रघुनाथ पंडितांनी ग्रंथ लिहिला तोच इथून पुढे वाचला जाईल, हा ग्रंथ लोकांच्या समोरच येणार नाही, असं म्हणून त्यांनी तो ग्रंथ असाच्या असा गंगेत टाकून दिला. कोणत्याही पातळीवरची आर्तता असली तरी देखील ते बंधूंप्रमाणे असतात. दीन दलित दुबळे यांचा प्रश्न नाही, रघुनाथ पंडितांसारखी तीव्र बुद्धी असणारे देखील जेव्हा आर्त होतात तेव्हा, म्हणून फरक झाला. रघुनाथ पंडितांची दिधीती वाचल्याखेरीज न्यायशास्त्राचं अध्ययन पुरं होतं असं कोणीही मानत नाही. आज तागायत तो ग्रंथ एवढा न्यायशास्त्राच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध ठरलेला आहे. पण निमाई पुढे भक्ताचार्य झाले, चैतन्य महाप्रभू म्हणून ओळखले गेले. निमाई आणि रघुनाथ पंडित यांच्यामध्ये फार मोठं अंतर झालं. त्या ग्रंथामुळेच केवळ ते श्रेष्ठ होणार नव्हते, आंतरिक भावामुळे त्यांची श्रेष्ठता तशीच राहणार होती, ती तशीच राहिली. आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी. पुढच्या वेळेला आपण ही ओबी पुरी करू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली. बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।